आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पुणे शहरात दाखल होणार. राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना सुरू करण्याचा निर्णय. लाडकी बहीण योजनेचा शासनादेश पारित. विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक जाहीर करण्याची विरोधकांची मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. आणि 20 षटकांच्या जागतिक क्रिकेट स्पर्धेत भारताला विजेतेपद. आता सविस्तर बातम्या. आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पुणे शहरात प्रवेश करत आहे. दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. भवानीपेठेतील विठोबा मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तर नानापेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी येईल. पालखी सोहळ्यासोबत वैष्णवांचा मेळावा टाळ मृदंगांच्या गजरात विठूनामाच्या गजरात सहभागी झाला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनद्वारे पालखी सोहळ्यावर नजर ठेवण्यात येत आहे. मंगळवारी पहाटे दोन्ही पालख्या श्रीक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ होतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आळंदी इथं पालखी सोहळ्यात सहभागी होऊन माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं. यावेळी शिंदे यांच्या हस्ते आळंदी नगरपालिकेच्या वतीनं उभारलेल्या तुळशी वृंदावन वास्तुशिल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरला निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचं काल अहमदनगरमध्ये स्वागत करण्यात आलं. राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बातमीदारांशी बोलताना दिली. काही ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्राला जाऊन देवदर्शन घेणं आर्थिक अडचणीमुळे शक्य होत नाही, त्यामुळे ही योजना सुरू करण्यात आली असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. महाराष्ट्र अंमली पदार्थ मुक्त होईपर्यंत कारवाई सुरू राहणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांना न्याय दिला आहे. निधीची तरतूद करूनच योजना आखल्या आहेत. लाडकी बहीण या योजनेचा शासनादेश काढला असून उद्या 1 जुलैपासून सर्व पात्र माता भगिनींना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. 2.5 कोटींहून जास्त महिलांना याचा लाभ होणार असल्याचंही शिंदे यांनी यावेळी सांगितलं. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावर चर्चा होऊन आणि विनियोजन विधेयकाला राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर अर्थसंकल्पातील निधी खर्च करण्यासाठी शासन निर्णय काढता येतो. ही प्रक्रिया डावलून मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजनेचा आदेश काढला हा सार्वभौम सदनाचा हक्कभंग असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. राज्यातील पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ वेळीच मिळणं आवश्यक असून सर्वच विशेष सहाय्याच्या योजनांचे पैसे प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत दिली. आमदार बच्चू कडू यांनी यासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला होता. नागपूर जिल्ह्यातील धामणा इथल्या एका कंपनीत झालेल्या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना संबंधित कंपनी व्यवस्थापनामार्फत 25 लाख रुपये आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून 10 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात आलं आहे. याबाबत अधिक मदत देण्याबाबतच्या मागणीवर राज्य शासन विचार करेल अशी माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी काल विधानसभेत दिली. विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक लवकरात लवकर जाहीर करावी अशी मागणी काल विरोधकांनी विधान परिषदेत केली. गेले अनेक दिवस विधान परिषदेचं सभापतीपद रिक्त असल्याचं शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी सांगितलं. तर यासंदर्भात उद्या सर्वपक्षीय आमदारांसोबत बैठक घेतली जाईल असं संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी गणेशमूर्ती घडवणाऱ्यांना महापालिकांकडून शाडूची माती मोफत उपलब्ध करून देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मागणीला उत्तर देताना सांगितलं. बेकायदेशीर जाहिरात फलकांवर निर्बंध लावण्यासाठी आवश्यकता भासल्यास संबंधित कायद्यात बदल केला जाईल असं मंत्री उदय सामंत यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाची पुढची प्रक्रिया जनतेला विश्वासात घेऊन आणि स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधूनच केली जाईल अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री दादा भुसे यांनी काल दिली. कंत्राटदारांच्या फायद्यासाठी हा महामार्ग केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी यावेळी केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून आज सकाळी 11 वाजता देशविदेशातील लोकांसमोर आपले विचार मांडणार आहेत. मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर हा पहिला तर एकंदर कार्यक्रमाचा हा 111 भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. हिंदी प्रसारणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्ये हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. पुण्यातील लोहगाव विमानतळावरील नव्या टर्मिनलच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचं मनुष्यबळ गृह विभागाकडून मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. नव्या टर्मिनलसाठी 222 विविध पदांना मंजुरी मिळाली असून हे टर्मिनल लवकरात लवकर सुरू होईल असं मोहोळ यांनी सांगितलं. धावपट्टी वाढवण्यासाठी शक्यता तपासणी सर्वेक्षणाला परवानगी, पार्किंग बेवर पार्क केलेलं विमान संरक्षण दलाच्या जागेत हलवणं आणि नवं टर्मिनल सुरू करणं या तिन्ही कामांसाठी मोहोळ यांनी पाठपुरावा केला होता. 1 रुपयात पीक विमा योजनेच्या नावाखाली CST केंद्र चालक किंवा अन्य कोणी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची गय केली जाणार नाही असं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. सोयाबीनची उगवण शक्ती साठवणुकीमध्ये दिवसेंदिवस कमी होत असते, त्यामुळे उगवण शक्ती तपासल्याशिवाय बियाणं पेरणीसाठी वापरू नये. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर सोयाबीन बियाणाची पेरणी करावी. सोयाबीन कीड रोग प्रतिबंध आणि उत्पादन वाढीसाठी बीज प्रक्रिया करावी असं आवाहन पुणे जिल्हा कृषी पर्यवेक्षक रोहन शेटे यांनी केलं आहे. गंगापूर धरणात अवघा 17% साठा शिल्लक असल्यानं नजीकच्या कश्यपी धरणातून गंगापूर धरणासाठी कालपासून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला. मात्र कश्यपी इथले ग्रामस्थ प्रकल्पग्रस्त असून त्यांच्या अनेक मागण्या मान्य न झाल्यानं त्यांनी पाणी सोडण्यास विरोध केला होता. यासंदर्भात काल जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी ग्रामस्थांची बैठक घेतल्यानंतर हा विसर्ग सुरू करण्यात आला. बार्बाडोस इथं 20 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचा विश्वचषक भारतानं उंचावल्यामुळे प्रत्येक भारतीयाला आषाढी वारीतल्या वारकऱ्यांसारखा आनंद झाला आहे. त्या आनंदाचा हा वृत्तांत प्रशांत जाधव यांच्याकडून.
सूर्यकुमार यादवनं डेव्हिड मिलरचा अफलातून कॅचच नाही तर मॅच जिंकून दिली. 17 वर्षांनी म्हणजेच 2007 नंतर पुन्हा एकदा ICC 20 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचा विश्वचषक भारताने उंचावला. साधारणपणे 6 महिन्यांपूर्वी विश्वचषकाच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यातील पराभवानंतर या विश्वचषकातील विजयानं प्रत्येक जण आनंदानं न्हाऊन निघाला. या स्पर्धेत एकही सामना न गमावता शेवटपर्यंत अपराजित राहून अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. विराट कोहलीनं या स्पर्धेत धावांचा दुष्काळ संपवत सर्वोच्च 76 धावा केल्या. ही ऐतिहासिक कामगिरी करून विराटनं आंतरराष्ट्रीय 20 षटकांच्या क्रीडा प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. हेनरी क्लासेनच्या 5 षटकारांनी मात्र काल क्रिकेटप्रेमींना श्वास रोखून धरायला लावलं होतं. क्विंटन डिकॉक आणि डेव्हिड मिलर यांनी जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, मात्र भारतीय गोलंदाजांनी पिच्चून मारा करत विश्वचषक खेचून आणला. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्षदीप सिंगनं यात मोलाचा वाटा उचलला. विराट कोहलीला सामनावीर तर जसप्रीत बुमराहला मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 1983, 2007, 2011 आणि आता 2024 असं एकंदर 4 वेळा भारतानं विश्वचषक उंचावला आहे.
महिलांच्या क्रिकेटमध्ये चेन्नई इथं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघानं 6 बाद 603 धावांचा डोंगर रचून नवा विक्रम प्रस्थापित करत पहिला डाव घोषित केला. शेफाली वर्माच्या 197 चेंडूतील वेगवान 205 धावा, स्मृती मंधानाच्या 149 धावा तर जेनिमा रॉड्रिक्स, हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं ही कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात 4 बाद 236 धावा झाल्या आहेत. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पुणे शहरात दाखल होणार. राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना सुरू करण्याचा निर्णय, लाडकी बहीण योजनेचा शासनादेश पारित. विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक जाहीर करण्याची विरोधकांची मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. आणि 20 षटकांच्या जागतिक क्रिकेट स्पर्धेत भारताला विजेतेपद. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.